Hey. Fuck the police. Fuck the police, त्याच्यासाठी 12 महिने झटतो. कसं सांगू थ्रिल मी काय फील करतो. मर्डर नंतर मर्डर झाली किती कर्तव्य दक्ष राहील नाही चिल. गुन्हेगारी भरत राहील कोर्ट बिल. खाकी नाही इन्स्टा रील. साचा समजल तोच खरं शार बाकी सगळे भुरटे बिल. आज केली बेकार अरविंद खूपच माच. मिशन आय एम पी खूपच खास. वाईटाला देतो गोळी ज्वालामुखी. माझी बोली खाकीची असते डेंजर टोळी. आई बहीण से कारण दिवस रात्र तो झिजला. ही रिअल लाईफ स्टोरी. नकली सिंगम काय बघतो जा. महाराष्ट्र पोलीस से ओजी. महाराष्ट्र पोलीस म्हणतो फक द पोलीस. 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 Fuck the police, fuck the police. 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 Fuck the police, fuck the police.
देशाची शान इंडियन आर्मी. नाही कोणतं आपण ग्रेट हाय कॉप्स. ट्रेनला ड्युटी दिवस रात्र झटत जाऊन बघ जा. नंतर नाव ठेव भडव्या. मुंबई पोलीस कर गुगल चा. माफिया डॉन केले एन्काउंटर बघ जा. सज्जनाचं रक्षण दुर्जनाचं नायनाट. माणूस गेला गोड तो ठरला. गुन्हा आमच्या हद्दीत घडला. तो बिना सॅनिटायझर लाठी खाली फुटला. इकडे माफी नाही गुन्हेगारीला. एकापेक्षा एक कलम भारी चोऱ्या मारीला. पोलिसाचा स्वॅग गुन्हेगारीला सरळ स्मॅक के. मला माहिती काय भ्रष्टाचारी कॉप्स मुळे आपण राग करतो सगळ्यांना. पण इमानदारीला दिल हक्के. वाईटाला सरळ इथं फक्के. सोड रिस्पेक्ट दे त्यांना ज्यांनी झल्ल्या गोळ्या. 26 अकराला शहराला आजच्या आर्थिक राजधानीला. वाचवले सर्वांचे प्राण तरी आपण नव्हतो ताजला. तिथून निघाले असते आतंकवादी. नसा कोणी वाचला. सलाम मुंबई पोलिसला. रेस्क्यू फ्रॉम पाकिस्तान टेररिस्ट माफिया. फक द पोलीस. 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 या रिस्पेक्ट टू ऑल इंडियन पोलीस.
हो सर निघतो आम्ही. निघतो
निघा बेटा. पळून निघा.
हो हो
ठीक होणार काय.
नाही नाही असं जरा ते रेकॉर्ड चालू होतं. रॅमचा रेकॉर्ड चालू होता. व्हिडिओ शूट. व्हिडिओ शूट करून आम्ही चाललोय. असं काही वेगळं विषय
नाही.
ए चले क्रांतिकारी वर्ष ऐकव सरांना. आजकाल पसरलाय कोरोना काळात. सगळ्या गर्दय सर्दय. तिथं चालू होत सगळं भ्रष्टाचार अत्याचार गुन्हेगारी वरती. काहीतरी औषध शोधा यार. गुन्हेगारी वरती पळतय. आता सगळे जळतात. काय गुन्हेगार लांबूनच पळतात. कारण इथं येतात पोलीस. फक्त पोलीस. फक्त पोलीस. जे पण जास्त बोलणार त्याला पोलीस वाले खाकी कोळणार. काय माहिती थांबले त्याला इथं फोडणार पोलीस. त्या दांडाला सॅनिटायझर आणि झोडून काढू. गुन्हेगारी पळून जाईल. इथून आले आता पोलीस वाले सगळे घाबरतात. POLICE. फक्त
पोलीस. फक्त पोलीस. फक्त पोलीस. आपली शान मुंबई पोलीस.
12 महिने असतात उभे आपल्यासाठी. असू कुठला पण सण ते असतात उभे. पाऊस बघत नाही.